स्तोत्र संहिता अध्याय 6। हे परमेश्वरा, रागाच्या भरात मला शाप करू नकोस, किंवा तुझ्या संतापात मला शिक्षा करू नकोस। हे परमेश्वरा, माझ्यावर दया कर, कारण मी अशक्त आहे। हे परमेश्वरा, मला निरोगी कर, कारण माझी हाडे ठणकत आहेत, माझा जीव फार घाबरला आहे। परंतु हे परमेश्वरा, असे किती काळ चालणार आहे? हे परमेश्वरा, कडक धोरण सोड, माझ्या जीवाला वाचव। तुझ्या प्रेमदयाच्या विपुलतेने मला थार, कारण मरणात तुझे कोणीही स्मरण करत नाही, मृत्यूलोकात तुझी उपकार स्तुती कोण करणार। मी माझ्या कन्याने दमलो आहे, रात्रभर मी माझे अंथरूण अश्रूंनी धुवून काढतो। शोकामुळे माझे डोळे अधुक झाले आहेत, माझ्या सर्व शत्रूमुळे ते जीर्ण झाले आहेत। अहो लोकांनो, जे तुम्ही अन्यायाचे कृत्य करता माझ्यापासून निघून जा, कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे, परमेश्वराने माझ्या दयेची याचना ऐकली आहे, त्याने माझ्या प्रार्थनेचा स्वीकार केला आहे। माझे सर्व शत्रू लाजवले जातील आणि फार घाबरतील, ते माघारे फिरतील आणि अकमसात लज्जित होतील।